हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:23 ची वेळ मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, इंसानियत जिंदा है. डेफिनेटली आपल्या अवतीभोवती फार सुंदर सुंदर घटना घडत असतात आणि त्यामुळे माणुसकीवरचा आपला विश्वास आजही अटळ आहे. आणि याच गोष्टीला प्रूव्ह करणारा एक क्यूटसा कॉल, एक क्यूटस डिस्कशन जरा ये सुनिएगा.
मी अथर्व चंद्र अत्रे बोलतो आहे.
अथर्व कसा आहेस रे?
मी एकदम बरा आहे.
काय करतोस आयुष्यात, कितवीत जातोस मला सांग.
आता दहावी सोडली म्हणजे पेपर दिला.
अच्छा पेपर दिला, म्हणून सोडली म्हणजे चालेल, दिला सोडून आता बाद झालं. बर सांग कधी असं वाटलं होतं इंसानियत जिंदा आहे?
माझा आहे ना क्लास येत होतो तर ऑगस्ट मध्ये माझ्या सायकलीवर पडल्यामुळे माझा हात बोट फ्रॅक्चर झाला अंगठा.
बापरे बापरे बाप.
तोंडाला खरचटलं. माझ्या बरोबरच एक मुलगा होता, माझा मित्र होता, माझे बाबा खाली उभे होते.
बर बर.
मी थोडस लांब पडलेलो होतो,
त्यांना दिसत नसेल.
हा, माझ्या मित्राने पटकन इकडे आला, सायकल लावली, माझ्या बाबांना सांगितलं, तो परत तिकडे आला, माझ्या बरोबर माझी सायकल घेतली आणि मग माझी सायकल लावली, बाबांनी मग डायरेक्ट दवाखान्यात गेलो.
अरे बापरे. काय काय नाव काय होतं तुझ्या त्या मित्राचं?
आदेश थोरात.
बर, आदेश जो आता ऐकत असेल त्याला काय सांगशील?
थँक्यू.
व्हेरी गुड. यु नो हे ते वय असतं जेव्हा जर माणुसकी पेरली गेली तर ती आयुष्यभर तुमच्यात राहते, तुमच्या ठाई वास करते. आणि ह्या वयामध्ये जर असे छान छान अनुभव आपल्याला आले ना, माणसातली माणुसकी दृढ 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 होत जाते. 6601935 नंबर आहे. सांगताय तुम्ही मला माणुसकी जिवंत आहे, आजही आहे शिल्लक. हा अनुभव कधी आला होता? मी जसं तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं, हा विषय आज घेण्यामागे एक फार महत्वपूर्ण कारण आहे. ते कारण तुम्हाला आज कळणार आहे यशोच्या शेवटाला. थोडी देर में ट्रॅक आएगा मेक सम नॉइस विथ देसी बॉयज. बजाते रहो.